स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुरु पौर्णिमा, अत्यंत परम पवित्र मंगलमय दिवस। आपले गुरुवर आणि प्रेमस्वरूप असणारे स्वामी माधवनाथ यांचा पुण्यस्मरण दिवस। या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व साधक बंधू भगिनींचं मी सौभाग्यवती शैलजा पेंडसे मंडळातर्फे स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात पूजनीय स्वामी मकरंदनाथ विरचित हे प्रेम स्वरूप गुरुवर अभंगाच्या गायनाने होईल। अभंगाचे गायन करेल युवा साधक सद्भक्त श्रेयस जोगळेकर।
मकरंद त्यास विरुणी मकरंद चातविरूणी निज धन्यते वरतो शव अर्चनातरमतो तव अर्चनातरमतो तव अर्चनातरमतो।
केव्हा भेट देसी जीवाच्या जीवना सुखाच्या निधाना पांडुरंगा ओसरले मन नित्य वाट पाहे नयनी निज नये दिवस रात्र हुरहुरी चित्त सदा उत्कंठित न पुरेची हा हेत चिंता वाटे केव्हा येईल ती सार्थकाची वेळ येसी बा कृपाळा धावोनिया निळा म्हणे आता न व्हावा उशीर भेटोनी अंतर निववावे। जीवाचेही जीवन असणाऱ्या सुखाचे निधान असणाऱ्या सावळ्या परब्रह्माची पांडुरंगाची भेट केव्हा होईल असं संत निळोबारायांना झालं होतं। दिवस रात्र नित्य वाट पाहून चित्तात हुरहुर दाटून राहिली होती। कधी एकदा तो सखा पांडुरंग भेटून हे अंतर मिटवेल असं त्यांना झालं होतं। त्यांच्यासारख्या संतांना निर्गुण परमात्मा भेटीची एवढी तळमळ लागत असेल तर आपल्यासारख्या साधकांची अवस्था कशी असेल ज्यांना पूजनीय स्वामी माधवनाथांचं प्रेम भक्ती ज्ञानाने परिपूर्ण असे लीलाचरित्र काही प्रमाणात का होईना अनुभवायला मिळालं। अशा या लीलाचरित्राचा लौकिक जगातला शेवटचा दिवस होता 30 जुलै 1996 गुरुपौर्णिमेचा दिवस। गेली 19 वर्ष आपण सर्वजण या अलौकिक आणि दिव्य अशा परमात्म्याच्या पुण्यस्मरणासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी उरात दाटून आलेल्या हुरहुरीला वाट मोकळी करून देण्यासाठी एकत्र येतो। कित्येक वर्षानुवर्ष चालत आलेला हा गुरुपौर्णिमा सोहळा इथल्या साधक विश्वासाठी झाला आहे अत्यंत आर्ततेचा। हृदयाच्या अगदी आत असणाऱ्या स्वामीजींच्या आठवणींचा गहिवर दाटून येणारा पूजनीय स्वामीजींचं प्रत्येकाशी असलेलं हे जवळकीचं आपुलकीचं हृदयाशी घट्ट बांधलं गेलेलं नातं सर्व व्यावहारिक नात्यांच्याही पलीकडचं। कशाने बरं त्यांनी हे नातं आपल्याशी जोडलं तर फक्त प्रेम आणि प्रेमच। तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी हे पायी। स्वामीजींनी आपल्यावर केलेल्या या अविरत प्रेमामुळेच त्यांचं सगुण रूप या लौकिक जगातून जाऊन कितीही वर्ष होवोत दिवसातून कोणत्याही क्षणी त्यांना आठवलं तरी हृदय पिळवटून निघतं आणि स्वामीजी अशी आर्त साथ घातली जाते आणि त्या क्षणी त्यांचा मंद स्मित केलेला चेहरा समोर येतो। इथे यायला लागल्यापासून ते सर्व दिवस स्वामींचं दर्शन कोणकोणत्या रूपात कसं घडलं ते आठवू लागतं। फक्त आठवू नये असं वाटतं तो दिवस म्हणजे 30 जुलै 1996 हा दिवस। नमस्कार करताना त्यांचा पाठीवरून डोक्यावरून हळुवारपणे फिरणारा हात अत्यंत करुणा ज्या डोळ्यात सामावली आहे असे त्यांचे कासवी दृष्टी असलेले डोळे पुन्हा पुन्हा आठवत राहतात। माझी सद्गुरू माऊली सदा संगती असते धरोनिया माझा हात बरोबर चालविते अशी आनंदाची यात्रा वाटे कधी संपू नये माऊलीच्या हातातला हात कधी सुटू नये। स्वामीजींबरोबरची ही आनंदाची यात्रा कधीही न संपणारी आहे। त्यांनी आपला हात हातात धरलेलाच आहे तो कधीही न सोडण्यासाठी। फक्त ते कळायला मात्र बराच अवधी लागतो काही काळाने त्याचा अनुभव आपल्याला येतो असा अनुभव देणाराच हा प्रसंग। साधारण जानेवारी 1995 सुमारास स्वामीजींकडे दर्शनासाठी गेले होते। स्वामींचं सहजच आमच्या वयातल्या तरुण तरुणींशी आमच्यात मिसळून जाणं त्यांचं आमच्याशी थट्टामस्करी करणं यामुळे त्यांचं अलौकिकत्व त्या प्रसंगांचं महत्व हे काही काळाने जाणवलं। त्यांचं सहज बोलणंही त्या जीवाच्या कल्याणासाठी असतं हेही काही काळाने कळलं। स्वामीजी बोलता बोलता मला पटकन म्हणाले, तुझ्या मुलाच्या मुंजीला मी येणार आहे बर का? मी एकदम आश्चर्यचकितच झाले. जो जीव अजून जन्माला देखील आलेला नव्हता, त्याच्या जन्मानंतरच्या पुढच्या संस्कारांची तयारी ते करत होते, पण मी मात्र त्यांच्या त्या वाक्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतच. स्वामीजी, मला मात्र मुलीच आवडतात, त्या किती प्रेम लाघवी असतात असं म्हणू लागताच ते लगेचच त्यावर म्हणाले, अगं असं कसं म्हणतेस तू? माझा बापू किती प्रेमळ आहे, आमच्या दोघांची तो किती काळजी घेतो, रोज न चुकता आम्हाला भेटायला येतो. पण मी त्यांचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अहो, पण बापूसाहेब हे तुमचा मुलगा आहे, त्यामुळे ते तसेच असणार. अशी आमची मुलगा का मुलगी या विषयावरची चर्चा इथेच थांबली. ऑगस्ट 1995 मध्ये कैवल्यचा जन्म झाला. स्वामीजींच्या मी मुंजीला येणार या वचनांनी मी निर्धास्त होते, पण जुलै 1996 मध्ये त्यांनी देह ठेवला आणि मी कोलमडले. स्वामीजींनी तर आपणून वचन दिलं होतं. 18 मे 2003 प्रत्यक्ष मुंजीचा दिवस उजाडला. सकाळपासूनच स्वामीजींच्या त्या वचनाची पुन्हा पुन्हा आठवण येत होती. डोळे सारखे दाराकडे धाव घेत होते. खरंच स्वामीजी येणार होते का? हो तर, पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने ते आले. स्वामीजींच्या घरी खर तर त्यावेळी अतिशय दुःखद घटना घडली होती. त्यांच्या वडिलांचं, पूजनीय दादांचं निधन झालं होतं आणि अगदी त्याच दिवशी त्यांचा अगदी जवळचा असा कौटुंबिक कार्यक्रम देखील होता. पण ते सगळं सांभाळून स्वामीजी 12 सुमारास कार्यालयात आले. आल्या आल्या त्यांनी कैवल्यच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि म्हणाले, अगं मी मुहूर्ताला येऊ शकलो नाही, पण भिक्षावळीला आलो की नाही? मला मात्र स्वामीजींच्या त्या वचनाची पुन्हा पुन्हा आठवण होत होती. त्यांनी ते स्वामी मकरंदनाथांच्या रूपात येऊन पूर्ण केले. असं हे स्वामींचं दिव्य आणि अलौकिक चरित्र मी काय वर्णन करणार. त्यांचं ज्ञान, त्यांची भक्ती, त्यांचं प्रेम, त्यांची सद्गुरुनिष्ठा, साधकांविषयीची असलेली तळमळ, हे सगळं अनुभवायचं असेल तर त्यांचे ग्रंथ बघावेत. कुठलंही पान उघडलं तरी आपल्याला त्यांचा सहजच अनुभव येतो. स्वामीजींचा असाच एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे साधक संजीवनी. या ग्रंथातला प्रत्येक अभंग आपल्याला त्यांच्याशी थेट संवाद साधून देतो. गंगे ऐसे निर्मळ मन, वचन मृदू जैसे गगन, साधक संजीवनी मधला असाच एक महत्वपूर्ण अभंग हा. स्वामींनी तो त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचं वर्णन करण्यासाठी शब्दबद्ध केला आहे, पण आपल्याला मात्र पुन्हा पुन्हा त्यातून स्वामीजींचं दर्शन घडतं. आजच्या कार्यक्रमात जो परिसंवाद होणार आहे त्यासाठी आपण हा अभंग निवडला आहे. त्यातल्या पहिल्या चरणावर चिंतन प्रकट करणार आहे सद्भक्त प्राध्यापिका सौभाग्यवती अमृता कुलकर्णी.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. गंगे ऐसे निर्मळ मन, वचन मृदू जैसे गगन. गंगेसारखं निर्मळ मन असणारे, गगनासारखे मृदू असणारे आपले प्राणप्रिय सद्गुरू परमपूजनीय स्वामी माधवनाथ, त्यांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. पूजनीय स्वामीजींनी देह ठेवून आज 19 वर्ष झाली, पण आजही त्यांच्या आठवणी, त्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांच्या जीवनाला व्यापून राहिलेलं आहे. आजही मध्येच वाटतं माया अपार्टमेंट्सच्या केंद्राच्या दारातून काठी टेकत एका हाताने आशीर्वाद देत स्वामीजी प्रवेश करतील, आपल्याला पाहून कृपादृष्टीचा वर्षाव करतील. असं काय बरं होतं त्यांच्यात की इतके साधक त्यांच्याकडे सहज आकर्षित झाले? त्याचं कारण म्हणजे गंगेसारखं अत्यंत पवित्र, पावन, व्यापक, शुद्ध आणि निर्मळ असं त्यांचं अंतःकरण. आणि त्यामुळेच आपल्याला त्यांनी सहजच आपलंसं करून घेतलं आणि आपल्या नकळतच स्वामीजी हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिले. पूजनीय स्वामीजींचं जीवन वरकरणी आपल्यासारख्या संसारी लोकांसारखंच होतं. ते कुठल्याही डोंगर दऱ्यात हिमालयात मठात आश्रमात राहत नव्हते, तर पुण्यासारख्या शहरात सदाशिव पेठेत टिळक रोडला त्यांचा फ्लॅट होता. पण त्या स्थानाचं महात्म्य हे एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा यत्किंचितही कमी नव्हतं. ज्याप्रमाणे गंगेत बुडी मारून पापांचं प्रायश्चित्त होतं, तसे स्वामीजींकडे येऊन आपल्यातले विकार दुर्बुद्धी हे नक्कीच कमी होत गेले. आपल्यातले दोष निदान आपल्याला जाणवू लागले, ते सुधारण्याचा काहीदाही प्रयत्न आपल्याकडून होऊ लागला असा आपल्यापैकी अनेकांचा अनुभव आहे. ते स्वतः गंगेसारखे निर्मळ असल्यामुळेच ते आपल्यालाही तसं व्हायला शिकवू शकले, किंबहुना त्यांच्यातल्या अलौकिक अशा गुणांनी त्यांनी आपल्याला ते दाखवून दिलं. इतक्या विविध प्रकृतीचे साधक स्वामीजींकडे यायचे, पण आलेला प्रत्येक साधक त्यांच्या ठिकाणी येऊन सहजच विसावायचा. आलेली व्यक्ती कशीही असली तरी तिचा तितक्याच प्रेमाने अंगीकार करणं, त्या व्यक्तीच्या भल्यासाठी कल्याणासाठी आपण स्वतः अतोनात कष्ट करणं हे त्यांच्या निर्मळ मनाचंच लक्षण नाही का? आपण आपल्या कुटुंबियांवर करू त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम स्वामीजींनी सर्व साधकांवर केलं. एकदा सद्भक्त विलासदादाचं एक ऑपरेशन झालं होतं आणि म्हणून तो काही दिवस केंद्रात येऊ शकत नव्हता. पण बरं वाटल्यानंतर तो जेव्हा प्रथम केंद्रात आला तेव्हा त्याला बघून स्वामीजींना इतका आनंद झाला की अगदी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्यांनी त्याचं स्वागत केलं. तो आजारातून सही सलामत बाहेर पडला आणि पुन्हा पूर्ववत केंद्रात यायला लागला याचा त्यांना खूप आनंद झालेला दिसत होता. स्वामीजींचा नेहमी अनेक साधकांशी संपर्क यायचा, पण आपल्यापैकी कोणीतरी त्यांना कधी व्यग्र झालेलं त्रस्त झालेलं पाहिलेलं नाही. कपाळावर आठ्या पडल्यायत, डोक्याला हात लावून बसलाय असं त्यांना अजिबात आवडत नसे. कुणी कधी असं निराश त्रस्त दिसलं की ते म्हणायचे, असं काय पृथ्वीचं ओझ तुमच्या डोक्यावर दिल्यासारखा चेहरा केलाय, साधकांनी कसं आपल्या आनंदात मस्त असावं. आणि ते स्वतः नेहमीच आपल्या आत्मानंदात मस्त असायचे. अहंकार, लोभ, मोह, क्रोध या सगळ्या विकारांना त्यांनी जिंकून घेतलं होतं आणि त्यामुळे त्यांचं मन गंगेसारखं निर्मळ शुद्ध झालेलं होतं. त्यांच्या या निर्मलत्वाची जाणीव त्यांच्याकडे येणाऱ्या आबालवृद्धांना निश्चितच व्हायची. आम्ही बहिणी खूप लहानपणापासून आईबाबांबरोबर केंद्रात यायला लागलो. त्या लहान वयात खरं तर ते जे काही सांगायचे त्यातलं आम्हाला काहीच कळत नव्हतं, पण तरीही आज केंद्रात नको जायला असं आम्हाला कधीही वाटलं नाही. किंबहुना जेव्हा अध्यात्म मंगलधाममध्ये रविवारी आणि गुरुवारी केंद्र असायचं आणि स्वामीजींबरोबर गाडीतून जायला मिळायचं त्या केंद्राची आम्ही वाटच बघत असू. गाडीतून जाताना त्यांचा जो काही थोडा सहवास मिळायचा त्यात काहीतरी जादू होती खास. त्याचं मोल इतकं लहान असूनही आम्हाला जाणवायचं. गोपींना कृष्णाचं जसं अलौकिक आकर्षण वाटायचं तसं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच स्वामीजींबद्दलही वाटत असे. जे कृष्णमूर्तींच्या बाबतीतला एक प्रसंग आठवतो. एकदा त्यांच्या समोर कोणी एक साधक बसलेला असताना त्यांच्या हातावर एक नागतोडा येऊन बसला. ते शांतपणे त्या नागतोड्याकडे बघत राहिले आणि ते नागतोडाही शांतपणे त्यांच्या हातावर बराच वेळ बसून राहिला. जे कृष्णमूर्ती अजिबात अस्वस्थ झाले नाहीत, किंबहुना कौतुकानी त्याला न्याहाळत त्याचं वर्णन करत राहिले. ते सगळं पाहून तो साधक म्हणाला, इवन अ स्मॉल क्रीचर कॅन अंडरस्टँड अ रिअलाइज्ड सोल. लहान कीटकाला देखील तो अलौकिक स्पर्श जाणवल्याशिवाय राहत नाही. तद्वतच स्वामीजींकडे येणारा अगदी प्रत्येक जण त्यांच्या सहवासात आल्याने सहज सुखावून जायचा, पावन व्हायचा. स्वामीजींनी परमार्थ कधी बोजड अवघड करून सांगितला नाही, त्यांची प्रवचन ही अगदी सोपी साधी सर्वांना समजतील अशी पण तरीही सखोल बोधपूर्ण असायची. केंद्राच्या व्यतिरिक्त साधकांमध्ये वावरताना सुद्धा आपण कोणी वेगळे मोठे आहोत असं त्यांनी कधीच दाखवलं नाही. ते साधकांमध्ये सहज मिसळून जायचे. वेळप्रसंगी काही विनोद करून सगळं वातावरण अगदी हलकं फुलकं आणि उल्लसित करून टाकायचे. एकदा बहुधा कुठेतरी पाद्यपूजेच्या कार्यक्रमाला जायचं होतं. माया अपार्टमेंटच्या इथे खाली सर्व साधक जमले होते. दोन तीन गाड्या होत्या पण साधकांची संख्याही बरीच होती, त्यामुळे सगळे कसे काय मावतील, कोण कुठे बसेल अशी जरा चर्चा चालू होती. एक साधिका जरा जास्तच गोंधळली होती आणि इकडे बसू का तिकडे, मग मी इकडे तर बाकीचे लोक कुठे कसे बसतील असा जरा तिचा गोंधळ उडाला होता आणि त्यात जरा थोडा वेळही जात होता. इकडे सद्भक्त सुषमाताई पटकन एका गाडीत जाऊन बसल्या देखील. स्वामीजी हे सगळं बघत होते. ते एवढंच म्हणाले, सुषमाताई कोकणस्थ आहेत. अनेक वेळा कोकणस्थ आणि देशस्थ या विषयावरचे विनोद ते सांगत असत. नासी फडके आणि अत्रे यांचा या विषयावरचा विनोद ते खूप रंगवून सांगायचे. की नासी फडके एकदा अत्र्यांना म्हणाले, अस्ताव्यस्त समस्त वस्तू मिळून देशस्थ हे जाहले. त्यावर अत्रे त्यांना म्हणाले, स्वस्तात स्वस्त समस्त वस्तू मिळून कोकणस्थ हे जाहले. हा विनोद सांगून स्वामीजी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायचे. एखाद्या लहान मुलासारखं निरागस असं त्यांचं हसणं असायचं. त्यांच्या अशा विनोदानी आणि हसण्यानी प्रवचनाच्या वेळेचं वातावरणही अगदी हलकं फुलकं होऊन जायचं. स्वामी मकरंदनाथ एका अभंगात म्हणतात, तव महिमा पुरता नभता मजला ठावा, परी प्रथम दर्शने कर्षण घडले जीवा. असं प्रथम दर्शनी अनेक साधक स्वामीजींकडे सहज आकर्षित झाले, ते त्यांच्या आणखी एका गुणामुळे, आणि ते म्हणजे त्यांचं मृदू वचन. वचन मृदू जैसे गगन. मला आठवतं एकदा अध्यात्म मंगलधाममध्ये एक भगिनी काही गैरसमजातून स्वामीजींना खूप टीकात्मक असं बोलल्या, पण त्यानंतरही स्वामीजींनी शांतपणे त्यांना समजावलं आणि शेवटी त्यांच्याकडून एक अभंगही म्हणून घेतला. ही मृदुतेची निर्मळतेची परिसीमा आहे असं मला वाटतं. ते म्हणायचे की प्रत्येकामध्ये सत्वगुणाचा काहीतरी अंश नक्कीच असतो आणि त्याच्याशी आपण संवाद साधला पाहिजे. एकदा एक साधिका सांसारिक अडचणींना कंटाळून खूप त्रासलेली होती आणि अशा अवस्थेत ती स्वामीजींकडे येऊन म्हणाली की मला अगदी आत्महत्या करावीशी वाटते. त्यावर स्वामीजी लगेच कळवळून म्हणाले, अगं मग आम्ही कशाला बसले इथे. आणि त्यांनी अतिशय आश्वासक अशा शब्दांनी तिची व्यग्रता लागलीच घालवून लावली. तिला मोठा दिलासा मिळाला. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, याचा पूर्ण प्रत्यय स्वामीजींच्या बोलण्यात जाणवायचा. त्यांच्या बोलण्यात कठोर व्यक्तीला विरघळून टाकणारा गोडवा, उदास झालेल्याला प्रसन्न आणि प्रफुल्लित करणारी उमेद, खचलेल्याला धीर देणारं आश्वासन आणि या परमार्थ मार्गावर चालायला प्रारंभ केलेल्या साधकांना आपण याच जन्मात हे आत्मज्ञानाचं शिखर नक्की गाठू शकू असा आत्मविश्वास होता. एकदा एक साधक पतीपत्नी स्वामीजींकडे आले होते. नुकतीच त्यांच्या मुलीला देवाज्ञा झाली होती. दुःखाचा डोंगरच जणू त्यांच्यावर कोसळला होता. स्वामीजींच्या खोलीत प्रवेश करताच त्यांच्या चरणांवर ते जणू कोसळलेच आणि खूप शोक करू लागले. स्वामीजींनी सुरुवातीला त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले की तुम्हाला दुःख होणं अगदी स्वाभाविक आहे, पण मग आलेल्या परिस्थितीला विवेकाने धैर्याने कसं तोंड द्यायचं याविषयी त्यांनी इतक्या आपुलकीनी आणि प्रेमानी त्यांना मार्गदर्शन केलं की काही वेळातच ते दोघंही सावरले. भेटीच्या शेवटी त्या दोघांच्या चेहऱ्यावर शांती होती. खोलीत शिरतानाचा त्यांचा भाव आणि स्वामीजींशी बोलणं झाल्यावरचा भाव, मनाची स्थिती, यात जमीन आसमानाचा फरक होता. गंगे ऐसे निर्मळ मन, वचन मृदू जैसे गगन, अशा पूजनीय स्वामीजींच्या निर्मलत्वाचा, मृदुतेचा आपण वेळोवेळी अनुभव घेतलेला आहे. आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या सर्व स्मृतींना उजाळा देताना आपण प्रत्येकाने आपल्या आपल्याशीच तपासून पाहू की या त्यांच्या गुणांचा अभ्यास आपण किती करू शकलोय. हा अभ्यास अधिक नेतानी आणि जिद्दीनी करण्याचा निश्चय आपण आज करूया आणि त्यासाठी स्वामीजींच्याच चरणांशी प्रार्थना करूया. यानंतर या अभंगाच्या पुढच्या चरणावर सद्भक्त मोरेश्वर जोशी हे निरूपण करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गंगे ऐसे निर्मळ मन, वचन मृदु जैसे गगन, सुख दुःखामध्ये सरिसा, आचरण तीर्थाला कुवासा. गेले 10 दिवस आपण गुरुस्तवनाच्या भावगंगेत सुस्नात होत आहोत. गुरुपौर्णिमेचे महत्व साधक विश्वासाठी, गुरुभक्तांसाठी विशेष आहे, परंतु आपल्या स्वामी परिवारात त्याला आणखीनच विशेष महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या परमपावन दिवशी आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंनी स्वामी माधवनाथांनी आपला देह श्रीगुरुचरणी अर्पण करून आपली जीवनयात्रा संपविली. आज त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस. त्यांचे पुण्यस्मरण त्यांच्याच एका अभंगावर चिंतन करून आपण करतो आहोत. माझ्यासारख्या सामान्य जीवाला या अभंगाची उंची कशी समजणार, परंतु त्यांच्या चरणांपाशी बसून त्याचे चिंतन केले तर आनंद मात्र निश्चित आहे. स्वामीजींच्या या अभंगावर चिंतन करताना स्वामीजींचीच मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते, कारण त्यांनी लिहिलेला हा अभंग म्हणजे त्यांचे जीवन होते. गंगेसारखे निर्मळ मन व मृदुवचन यातून स्वामीजींचे दर्शन सौभाग्यवती अमृताने आपल्याला करविले. पुढे स्वामीजी म्हणतात, सुख दुःखामध्ये सरिसा, आचरण तीर्थाला कुवासा. ज्याचे मन गंगेसारखे निर्मळ झाले आहे, वाणी मृदू झाली आहे, अशी व्यक्ती जीवनामध्ये व्यवहारामध्ये कशी असेल तर सुख दुःखामध्ये सरिसा. याला सुख दुःख समान होतात. सुख दुःख समान होतात याचा अर्थ त्याला सुख किंवा दुःख होतच नाहीत असे नाही. मानवी शरीर, मानवी हृदय त्याच्या मर्यादेमध्येच तो असतो. सुख अथवा दुःख त्यालाही होतात, परंतु तो त्याला महत्व देत नाही. सुखदुःखांकडे साक्षीभावाने वेगळेपणाने पाहण्याचा तो सतत अभ्यास करत असतो. मुळातच शोधित सत्वगुणी प्रकृती असलेले स्वामीजी आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने व चुलत सासऱ्यांच्या एकाकी व अकाली मृत्यूने अधिकच अंतर्मुख बनले. संसाराचे एकंदरीत मोजमाप त्यांनी घेतले. संसारातील अशाश्वतता, क्षणभंगुरता त्यांच्या लक्षात आली आणि म्हणूनच ते सुखदुःखांपासून अलिप्त राहिले. एकदा स्वामीजींच्या दुकानात चोरी झाली. हे सांगण्यासाठी दुकानासमोर राहणारे एक सद्गृहस्थ त्यांच्या घरी आले व घाबऱ्या घाबऱ्या स्वरात दुकानात चोरी झाल्याचे सांगू लागले. त्यांचे सांगून झाल्यावर स्वामीजी शांतपणे म्हणाले, आपण पुढे व्हा, मी आलोच. त्यानंतर त्यांनी आपले उर्वरित आणखी गुरकले व मगच दुकानात गेले. त्याच दरम्यान पुढे स्वामीजींच्या घरी चोरी झाली. ही चोरी होण्याआधी त्यांना आतून सारखे वाटे की सोळी नाणे असलेली ट्रंक या खोलीतून दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवावी. त्याप्रमाणे त्यांनी ती हलवली आणि त्याच रात्री त्या खोलीत चोरी झाली. ट्रंक हलवल्यामुळे घरातील सर्व सोने नाणे वाचले. दुकानात चोरी झाली म्हणून ते दुःख करीत बसले नाहीत व ट्रंक हलवण्याच्या अंतःसरणीचे त्यांनी कधी कौतुक केले नाही. या दोन्ही प्रसंगात स्वामीजींची स्थितप्रज्ञताच दिसून येते. पूजनीय मातोश्री सल्लाताईंच्या आईचे हॉस्पिटलमध्ये देहावसान झाले. जेव्हा हॉस्पिटलमधून तसा फोन आला त्यावेळी स्वामीजी दासबोध प्रवचनाला निघाले होते. त्यावेळी त्यांनी दासबोध प्रवचन पूर्ण केले व नंतरच सल्लाताईं समवेत हॉस्पिटल मध्ये गेले। दुःखाच्या प्रसंगी ते जसे स्थिर होते, अलिप्त होते, तसेच सुखाच्या प्रसंगी देखील ते प्रसंगापासून वेगळे होते। आपल्याच घरात ज्ञानेश्वरीचे प्रवचन चालू असताना माप ओलांडणाऱ्या स्वामीजींच्या सूनबाई या आतापर्यंतच्या इतिहासात एकमेव गृहलक्ष्मी असाव्यात। जोशी हॉस्पिटलमध्ये शरीराच्या विकल अवस्थेत सुद्धा आनंद आहे, आनंदात राहा, हेच त्यांचे सांगणे असायचे। हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेल्या व्यक्तीला पेशंट कोण, ते की आपण, असा प्रश्न पडायचा। त्याही अवस्थेत त्यांचा उत्साह, दुर्दम्य आशावाद, त्यांचा जोश पाहून थक्क व्हायला व्हायचे। पुढे स्वामीजी म्हणतात, आचरण तीर्थाला कुवासा। कुवासा म्हणजे वसतिस्थान, त्याचे आचरण तीर्थांचे वसतिस्थान असते। पुराणामध्ये एक गोष्ट आहे, एकदा नारद महर्षी भ्रमण करीत असता काही म्लान व निस्तेज स्त्रिया त्यांना दिसल्या। पुढे त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की त्या गंगा, यमुना, सरस्वती अशा तीर्थ म्हणून मानल्या गेलेल्या नद्या आहेत। नारद महर्षींना पाहून त्या म्हणाल्या, आम्ही आपल्याच कडे निघालो आहोत। जनसामान्यांचे जे पाप आमच्याजवळ साठले आहे, त्यामुळे आमची ही स्थिती झाली आहे। त्या पापांचे परिमार्जन करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही, म्हणून हे पाप आम्ही आपल्यासारख्या ऋषीमुनींच्या साधू संतांच्या स्वाधीन करण्यासाठी निघालो आहोत। आचरण तीर्थाला कुवाचा, ज्याचे मन निर्मळ झाले आहे त्याचे आचरण सुद्धा निर्मळ असते। त्याच्या निर्मळ मनाचे प्रतिबिंब त्याच्या आचरणात दिसून येते। तीर्थे सुद्धा त्याच्या आश्रयाला येऊन राहतात। तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दोन गोष्टी असतात, एक म्हणजे पावित्र्य आणि दुसरे म्हणजे ईश्वर भाव। तीर्थक्षेत्रे महापुरुषांच्या वासाने पवित्र झालेली असतात। तीर्थयात्रा जर श्रद्धेने केली तर ईश्वर भाव निश्चितपणे वाढतो। परंतु स्वामीजी म्हणतात, तीर्थच त्याच्या आश्रयाला येऊन राहतात। स्वामीजींच्या सान्निध्यात गेल्यावर आपले मन सहजच पवित्र होऊन जात असे, ईश्वर भावात रमून जात असे। त्यांची शांती, त्यांचा ईश्वर भाव, त्यांची प्रसन्नता, त्यांची आनंदी वृत्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांची ती करुणामय प्रेमळ दृष्टी आपल्याला एका निराळ्या विश्वात घेऊन जात असे। म्हणूनच अशा महापुरुषाचे वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात, जयांचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्म भावो भ्रांतासही। बाहेरी कर्मे शाळला, भीतरी ज्ञाने उजळला, इही दोही परी आला पाखाळा एका, असे अंतर्बाह्य शुचित्वाचे लेणे लेवून जन्मलेल्या स्वामीजींचे जीवन जर पाहिले तर ते सुरुवातीपासूनच आखीवरेखीव, शिस्तपूर्ण, विवेकी व संयमी होते। ज्ञानोबा म्हणतात, तसे सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी, सातत्य करचरणी होती डोळे। त्यांचे मन निर्मळ होते, त्यांची अलिप्त वृत्ती त्यांच्या आचरणात दिसून यायची। स्वामीजींच्या ठिकाणी सतोटीचा व्यवहार होता, तसेच कनक, कामिनी व कीर्ती यांपासून ते अलिप्त होते। स्वामीजी उत्तम टेनिसपटू होते। त्यांचे टेनिसमधले कसब पाहून व जिद्द पाहून त्यांच्या काही मित्रांनी आपल्या बहिणीला टेनिस शिकवाल काय अशी, तर काहींनी आपल्या पत्नीला टेनिस शिकवाल काय अशी विचारणा केली। परंतु क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी या गोष्टीस नकार दिला। यावरून त्यांच्या शुद्ध आचरणाची खात्री त्यांच्या मित्रांना त्यावेळी देखील होती। टेनिस कोर्टावर सुद्धा ते आपल्या छंदात रंगून गेलेले असायचे। त्यांच्या मुखात नाम किंवा गीता उपनिषदांचे श्लोक असायचे। संसाराची गरज म्हणून त्यांनी दुकान चालवले, परंतु योग्य वेळी दुकान बंद केले। स्वामीजींची प्रवचने स्वांत सुखाय होत असत, त्यातून धनाची अपेक्षा कधीच नव्हती। प्रवचनांची जाहिरात त्यांनी कधी केली नाही, त्यांनी प्रवचने केली ती साधकांसमोरच। कीर्ती, प्रसिद्धी यांचा मोह त्यांना कधी शिवला नाही। आहार विहाराच्या शुद्धतेवर त्यांचा कटाक्ष असे। एकदा मी 8-10 दिवस आजारी होतो, त्यानंतर मी केंद्रात आल्यावर त्यांच्या समोर नमस्कारासाठी उभा राहिलो। तेव्हा ते म्हणाले, आपण आजारी पडण्याच्या 8-10 दिवस अगोदर कसे वागलो ते आठव, म्हणजे आजारी पडण्याचे कारण समजेल। स्वामीजींचा परमार्थ हा व्यवहाराची चौकट न सोडणारा होता। त्यामध्ये जसे आंतरिक शुद्धतेला व बाह्य शुद्ध आचरणाला स्थान होते, तसेच योग्य ठिकाणी योग्य त्या गोष्टी कराव्यात असेही ते सांगायचे। आपले वागणे बोलणे राहणे हे आपल्याला शोभेल असे असावे असे ते सांगायचे. ते म्हणायचे, मी जर इथे चट्ट्यापट्ट्याचा शर्ट घालून प्रवचन करायला लागलो तर ते योग्य नाही. इथे स्वामीजींची एक आठवण सांगावीशी वाटते. एकदा माझा माया अपार्टमेंटमध्ये निरूपणाचा टर्न होता. स्वामीजींचे आसन मागे असायचे व निरूपण करणारा त्यांच्या आसनापुढे छोट्या स्थूलावर त्यांच्याकडे पाठ करून बसायचा. त्यावेळेस काही कामाच्या गडबडीमुळे मला केस कापायला जमले नाही. माझे केस बरेच वाढलेले होते. निरूपण झाले, केंद्र संपले, स्वामीजी माया अपार्टमेंट मधील त्यांच्या घरात निघून गेले. थोड्या वेळाने आतून स्वामीजींचा निरोप आला. मोरेश्वरला सांगा त्याचे निरूपण चांगले झाले, पण त्याचे ते वाढलेले केस मला सारखे त्रास द्यायचे. माझे लक्ष सारखे त्याच्या त्या वाढलेल्या केसांकडेच जायचे. स्वामीजींचे बोलणे हे असे असायचे, त्याला विनोदाची झालर असायची. सुखदुःखामध्ये सरिता आचरण तीर्थाला कुवाचा. विनोबा म्हणतात, सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग आला की पहिल्या क्षणाला परिणाम होऊ देऊ नकोस. पहिल्या क्षणाला हा भगवंताचा स्पर्श आहे असे वाटू देत स्वामीजींच्या कृपेने आपणही तेच करतो आहोत. एखादा सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग आला की आपल्याला पहिली आठवण होते ती स्वामीजींची. सुखाची किंवा दुःखाची कमी अधिक तीव्रता नंतर जाणवते, परंतु प्रथम आठवतात ते स्वामीजीच. आपण सर्वजण स्वामीचरणी आलो आणि इथेच रमलो. वेगळी तीर्थयात्रा करण्याची कधी इच्छा झाली नाही. सर्व तीर्थयात्रांचे महापुण्य आपल्याला स्वामीजींच्या पवित्र चरणांपाशीच मिळाले. पुढे स्वामीजी म्हणतात, इंद्रिय दमना माझी धृती जया सत्कर्मी करती, माधव म्हणे तो नर जाण, नर नोहे नारायण. शुद्ध आचरणाचा एक भाग म्हणजे इंद्रिय दमन व सत्कर्म, व एवं गुणविशिष्ट व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष नारायणच. याविषयी सद्भक्त भारती सरदेसाई आपले चिंतन प्रकट करतील. हरिओम.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आता आपण सद्भक्त मोरेश्वर आणि सद्भक्त अमृताकडनं या अभंगाचे पहिले दोन चरण पाहिले. आतापर्यंत क्षणोक्षणी आपल्याला जाणवतंय की हा अभंग म्हणजे थोरल्या स्वामीजींचं मूर्तिमंत वर्णन आहे. ह्या अभंगावरनं आठवलं की मागे एकदा सद्भक्त लीलाताई तांबे सांगत होत्या की थोरले स्वामीजी त्यांना बऱ्याचदा पावश्या स्वामीजींचा अभंग म्हणायला सांगत, पण गंगे असे निर्मळ मन हा मात्र त्यांना म्हणायला सांगत. त्याच्यावरनं नक्की वाटतं की हा अभंग वैशिष्ट्यपूर्ण असणार. थोरले स्वामीजी हा अभंग म्हणायला सांगत असणार ते त्यांच्या सद्गुरूंचं म्हणजे पावश्या स्वामीजींचं वर्णन म्हणून. आणि आपण हा आता अभंग पाहतोय तर असं जाणवतोय की हे सगळं वर्णन मोठे स्वामीजी आणि स्वामीजींनाही तंतोतंत लागू होतोय. जणू हे गुरुतत्वाचंच वर्णन आहे. आणि या गुरुपौर्णिमेच्या परमपावन दिवशी त्या गंगेमध्ये आपण सुस्नात होतोय. आता आपण याच्यातले शेवटचे दोन चरण पाहणार आहोत. इंद्रिय दमना माझी धृती तया सत्कर्मीच रती, माधव म्हणे तो नर जाण, नर नोहे नारायण. इंद्रिय दमना माझी धृती, इंद्रिय दमन, इंद्रिय ताब्यात असणं, याच्यासाठी विलक्षण धैर्य धृती असावी लागते. मुळातच धृती धैर्य हे भगवंतांनी वर्णन केलेल्या दैवी गुणसंपदेमध्ये येतं. स्वामीजींच्या चरित्रामध्ये अगदी लहानपणापासून या धैर्याचा धृतीचा प्रत्यय आपल्याला येतो. लहानपणीच शरीर कमवण्यासाठी त्यांना जेव्हा चहा सोडायला सांगितला तो एका क्षणात त्यांनी सोडला. म्हटलं तर चहा, पण तो असं क्षणामध्ये सोडण्याचं धैर्य इतक्या लहान वयामध्ये किती जणांमध्ये असतं. स्वामीजींनी 40 वर्ष जो दुकानाचा व्यवसाय केला तो बंद केल्यावर त्याच्यावर त्यांनी कधी भाष्य केलं नाही. म्हणजे तो व्यवसाय कसा करावा, कापडाची क्वालिटी काय होती, दुकान कसं होतं, याच्यावर कधी कोणी चर्चा ऐकली नाही. भूतकाळामध्ये रेंगाळणं नाही. या ठिकाणी स्वामीजींचं चरित्र पाहताना कृष्ण चरित्राची आठवण येते. स्वामीजी सांगायचे की गोपाळकृष्णांनी गोकुळ सोडलं ते परत मागे वळून पाहिलं नाही, तसंच स्वामी आपल्याला जाणवतं. मन आणि इंद्रिय याच्यावर जय मिळवणं मोठ्या धैर्यवानाचं काम आहे. एखाद्या वेळेस एखादा ताकदवान मनुष्य बाह्य परिस्थितीवर मात करेल तेही कठीणचे, धैर्याचंच काम आहे, पण अंतर्धैर्य फार कठीण. या सगळ्या खूप उंच पातळीवरच्या गोष्टी आहेत, पण साधे साधे निग्रह पाळताना सुद्धा किती तारांबळ उडते हे आपल्याला माहीत आहे. इंद्रिय दमना माझी धृती, इंद्रिय ताब्यात असायला त्यांचा आहार शुद्ध आणि सात्विक असण्यावर स्वामीजींचा भर असायचा. खाणं म्हटलं तर ताजं, साधं, सात्विक, शक्यतो घरचंच खावं याच्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. शबल विषय तो त्यागणे, शुद्ध कार्याकारण घेणे यावर त्यांचं लक्ष असायचं. एकदा एक साधिका सांगत होती की ती लहान होती आणि केंद्रात यायची, तेव्हा तिला रोज जेवणामध्ये जॅम, साखरंबा, तुपसाखर असं थोडंसं गोड खाण्याची सवय होती. एकदा तिला स्वामीजींनी विचारलं की तू माझ्याकडे जेवायला ये, तुला आवडेल? त्याच्यावर तिला खूप आनंद झाला आणि तिने आनंदाने होकार दिला. त्यावर स्वामीजी निश्चिलपणे म्हणाले, पण माझ्याकडे रोज गोड नसतं बरं का, उकडलेली पालेभाजी खावी लागेल, चालेल तुला? ती साधिका सांगते की तेव्हापासून तिची रोज गोड खाण्याची सवय मोडली. इंद्रिय दमना माझी धृती, तया सत्कर्मीचं रती, अशा धैर्यवान पुरुषाचं पुढे स्वामीजी वर्णन करत आहेत की त्या सत्पुरुषांना सत्कर्माचीच आवड आहे, त्यामध्ये ते रमलेले आहेत. सत जो परमात्मा, त्याच्याकडे नेणारं कर्म ते सत्कर्म. स्वामीजींच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं की त्यांचं प्रत्येक कर्म सहजच सत्कर्म होतं, कारण ते भगवंताची पूजा या भावानेच केलेलं असायचं. सुरुवातीला स्वामीजींचा काही काळ टेलरिंगचा व्यवसाय होता. त्यावेळी हाती काम, मुखी नाम या न्यायानं त्यांच्या मुखातनं नामस्मरण, अभंग असं यायचं. ते शिवणाचं मशीन, त्याची घरघर, त्या तालावर ते नाम घ्यायचे. आणि असं हे जगावेगळं विलक्षण शिवणकाम पाहायला आजूबाजूची लोक कुतूहलानं डोकावून जायची. दळिता कांडिता तुझं ध्यायी न अनंता असं म्हणणाऱ्या जनाबाई काय, किंवा कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाई माझी असं म्हणणारे सावता माळी काय, याच्यासारखंच हे शिवणकाम होतं. स्वामीजींची कर्म ही सत्कर्म होती याच्यामध्ये नवलते काय, पण नवल हे होतं की त्यांच्या चरणापाशी येणारा प्रत्येक जण सत्कर्माकडे वळत होता. त्याच्या प्रत्येकाच्या आत ते सत्कर्माचं रोपटं रुजायला लागायचं, अशीच एक आठवण आहे. मी एकदा स्वामीजींकडे अनुग्रहाच्या वाढदिवसाच्या पूजेसाठी गेले होते. पूजा झाल्यावर तिथली आवरावर करायला मी पूजनीय सरलाताईंना मदत करत होते. त्यावेळी स्वामीजी काहीतरी काम करत होते आणि भीमरूपी म्हणत होते. अतिशय स्थिरलयीत, प्रेमाने, शांतपणे प्रत्येक शब्दाकडे लक्ष वेधलं जाईल असे ते भीमरूपी म्हणत होते. ते ऐकताना खूप छान, खूपच विलक्षण वाटत होतं. ती भीमरूपी ऐकली आणि माझी मला खूप लाज वाटली. त्याला कारण असं होतं की मी त्यावेळी रोज 11 वेळा भीमरूपी म्हणण्याचा नियम केला होता, पण मी खूप भराभर भीमरूपी म्हणायचे, कारण माझं लक्ष भीमरूपीपेक्षा त्या 11 काउंटकडेच लागलेलं असायचं. आणि मग मला बरं वाटायचं की झालं, 11 वेळा म्हटलं, आपला नियम पूर्ण झाला म्हणून. स्वामीजींची भीमरूपी ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की मी किती आणि काय करते याच्यापेक्षा खूप जास्त महत्वाचं हे आहे की मी ते कसं करते. तेव्हापासून माझ्या भीमरूपी म्हणण्यामध्ये सुधारणा झाली. आजही कोणतंही स्तोत्र म्हणताना स्पीड वाढला की स्वामीजींची आठवण येते आणि ब्रेक लागतो आणि मग स्तोत्राकडे लक्ष राहतं. आपल्याला प्रत्येकाला याचा अनुभव आहे की त्यांच्या चरणापाशी आलेल्यांचं आयुष्य बदलून गेलं आहे. त्यांनी प्रत्येकासाठी जे कष्ट घेतलेत त्याची गणना होऊ शकत नाही. फेडीत पाप ताप, पोखीत तिरींचे पादप, समुद्रा जाये आप गंगेचे जैसे, तैसी बांधली सोडीत, बुडाली काढीत, साकडी फेडीत आरतांची आहे. असं स्वामीजींनी अनेक आरतांची सुटका केली आहे आणि भगवंताच्या आनंदाच्या दिशेने त्यांच्या जीवनाचा मोहरा केला आहे. या अभंगाच्या शेवटच्या चरणात स्वामीजी म्हणतात, अशा लक्षणांनी युक्त असा कोणी असेल तर तो नर जाण, नर नोहे नारायण. असे संत मनुष्य जन्मीच्या चौकटी पाळून लीला चरित्र करत असताना असं वाटण्याचा संभव आहे की हे आपल्यातलेच आहेत. पण स्वामीजींनी त्यांच्या दुसऱ्या एका अभंगात सुद्धा म्हटलं आहे, माधव म्हणे आम्ही वैकुंठीचे राजे, भक्तांची एकाजे जन्म आलो. इथे माधव म्हणे तो नर जाण हा शब्द वापरलाय, कारण नर नोहे नारायण ही वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती जाणून घेण्यात आपलं कल्याण आहे. जाणलिया परवते काहीच जाणणे नाही जेथे, असं हे जाणणं आहे. असे हे महात्मे स्वयं नारायण आहेत हे जाणून घ्यायचंय आणि त्याचबरोबर आपणही त्या नारायणाचाच अंश आहोत हेही जाणायचं आहे. स्वामीजी सांगत असत की असे हे महात्मे म्हणजे मूर्तिमंत बोध, मूर्तिमंत आनंद. स्वामीजी अगदी तसेच होते. एकदा स्वामीजी फार विलक्षण बोलले होते. ते म्हणाले, मी दुकान सांभाळलं पण मी दुकानदार नाही, मी प्रपंच केला पण मी प्रपंची नाही, मी प्रवचन केली पण मी प्रवचनकार नाही, मी परमार्थ केला पण मी परमार्थी नाही, न इती न इती, असं हे वर्णन. मग कोण होते स्वामीजी? त्याचं उत्तर त्यांनीच या अभंगात दिलंय, नर नोहे नारायण, ते नारायणच होते. आपण थोडक्यात या अभंगाची उजळणी करूया. गंगे ऐसे निर्मळ मन, इतरांच्या मनातलं मालिन्य क्षुद्रता नाहीस करणारं त्यांचं मन. वचन मृदू जैसे गगन, तरलतेमध्ये मृदुतेमध्ये गगनाला मागे सारणारं त्यांचं बोलणं. सुख दुःखा माझी सरीसा, संकुचित जीवभावाच्या सापेक्ष असणारं सुख आणि दुःख याच्या पलीकडे परमात्मरूप आनंदरूप असं त्यांचं असणं. आचरण तीर्थाला कुवासा, अनेक अज्ञानी जडजीवांचं पापताप हरण करून थकलेल्या तीर्थस्थानांचे आधार विश्रामस्थान असे हे महात्मे. इंद्रिय दमना माझी धृती, कालिया मर्दन करून त्याच्या फण्यावर उभे राहिलेले गोपाळकृष्ण, तसं इंद्रिय दमन करून धृती धारण करून राहिलेलं त्यांचं रूप. तया सत्कर्मीचं रती, त्यांच्या असण्यानं स्मरणानं अनेकांना सत्कर्माची गोडी लावणारं त्यांचं आचरण. माधव म्हणे तो नर जाण, नर नोहे नारायण. आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की असे हे अलौकिक लीलाचरित्र करणारे स्वामीजी नारायणच होते. आपलं परमभाग्य की आपण त्यांच्या चरणापाशी आलो. आजच्या या परमपावन दिवसाच्या निमित्तानं या अभंगाच्या एक एक चरणावर चिंतन करताना आपल्याला स्वामी चरित्रामधली कितीतरी रत्न सापडत गेली. त्या आनंदाचा पुनः प्रत्यय मिळाला. गंगे ऐसे निर्मळ मनानी सुरुवात केली तर त्याचा शेवट नर नोहे नारायण आहे. स्वामीजींच्या चरणगंगेमध्ये आपण स्वतःला झोकून दिलं तर त्याचा शेवट नारायणापाशी आहे आणि तसं होण्यासाठी आपण त्यांनाच प्रार्थना करूया. हरिओम तत्सत.
पूजनीय स्वामीजींच्या अभंगाचं सखोल चिंतन आपण आता ऐकलं. तोच अभंग आता पद्य स्वरूपात आपण ऐकूयात सद्भक्त सौभाग्यवती मेधाताई गंधेकडून. मेधाताईच्या आवाजात गोडवा तर आहेच, पण ती अभंग म्हणते तेव्हा भक्तीप्रेमाचा अपूर्व संगम आपल्या सगळ्यांच्या मनात सहजच दाटून येतो आणि म्हणूनच स्वामीजींना देखील तिचे अभंग गायन अतिशय आवडत असे.
गंगे ऐसे निर्मळ मना माना, गंगे ऐसे निर्मळ मना, वचन मृदू जैसे गगन, वचन मृदू जैसे गगन, गंगे ऐसे निर्मळ मना माना, गंगे से निर्मळ माना माना, गंगे से निर्मळ माना, सुख दुख मधे सरीसा हो, सुख दुख मधे सरीसा, आचरण पीठाला कुवासा, आच गंगेचे निर्मळ मन इंद्रिय दमना माझी धुती ओ इंद्रिय दमना माझी धुती तया सत्कर्मी तरती तया सत्कर्मी तरती गंगेचे निर्मळ मन मन गंगेचे निर्मळ मन मन गंगेचे निर्मळ मन माधव म्हणे तो नर जाण माधव म्हणे तो नर जाण नर नाही नारायण जाण नर नाही नारायण गंगेचे निर्मळ मन मन गंगेचे निर्मळ मन वचन मृदू जैसे गगन गंगेचे निर्मळ मन मन गंगेचे निर्मळ मन मन गंगेचे निर्मळ मन
स्वामीजींचे सर्वच ग्रंथ हे साधकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहेत. दासबोध नित्यपाठ हा एक त्यातलाच ग्रंथ. दासबोधातील सुमारे 7,700 ओव्यांमधून स्वामीजींनी 108 ओव्या एकत्रित करून जणू दासबोधाचं सारच या ग्रंथातून आपल्यासमोर ठेवलं. आपल्या इथे होणाऱ्या दासबोध प्रवचनानंतर आपण या ग्रंथाचं नित्यपठणही करत असतो. अशा या ग्रंथाची 12वी आवृत्ती प्रकाशित करण्यास मंडळाला अतिशय आनंद होत आहे. या ग्रंथाचं पुनर्प्रकाशन आपल्या सर्वांच्या नित्य परिचयाचे केंद्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मिलिंदादा लिमये यांच्या हस्ते करत आहोत. मी त्यांना मंडळाच्या वतीने विनंती करते की आपण हे प्रकाशन करावे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्रीमद दासबोध हा महाराष्ट्राचा पंचम वेद मानला जातो. भक्ती वैराग्य ज्ञान ध्यान कर्म उपासना या सर्वांसहित सद्गुरु कृपा आणि संत संगती यांच्या भक्कम आधारावर उभं असलेलं जीवनशास्त्र या ग्रंथात प्रगटलेलं आहे. आपले परम प्रेमास्पद स्वामी माधवनाथ अगदी किशोर वयातच या दासबोधाच्या प्रेमात पडले. त्यांच्या 19व्या पुण्यस्मरणाच्या आणि गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी त्यांनी संपादित केलेल्या श्री दासबोध नित्यपाठ या सामर्थ्यशाली पुस्तकेचं पुनर्प्रकाशन करण्याचं भाग्य मला लाभलं. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांचा मी यासाठी अखंड उपकृत आहे. या प्रकाशनाची संधी देऊन मला मंडळांनी किती आनंद दिला असेल याचं मी शब्दात नाही वर्णन करणार. दासबोध हा स्वामीजींच्या अंतर्हृदयात उतरलेला ग्रंथ होता. शुद्ध स्पष्ट आणि बुद्धिनिष्ठ परमार्थाचा सखोल संस्कार स्वामी माधवनाथ यांच्या जीवनावर अगदी तारुण्यात जो उमटला तो कायमचाच. गीता आणि दासबोध हे त्यांची जीवनदृष्टी घडवणारे आद्य ग्रंथ ठरले आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात अवगाहन केलं. ते सुद्धा इतकं की बाळासाहेब वागळे किंवा स्वामी माधवनाथ हे ज्ञानेश्वरीवाले म्हणून विख्यात झाले. आणि असं असून सुद्धा स्वामीजींच्या हातून दासबोधाचं सूत्र कधीही निसटलं नाही. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कार्य उभं करताना त्या कार्याची रचना दासबोधाच्या मुशीत घालून करण्याचं अद्भुत कौशल्य याच कारणासाठी स्वामीजींना साधलं. विनोबांच्या भाषेत दासबोध म्हणजे सोन्याची खाण. त्याच खाणीतून काही सोनं चोख करून स्वामी माधवनाथांनी या दासबोध नित्यपाठ पुस्तिकेतून आपल्या हातात ठेवलं. आपल्याला ठाऊकच आहे त्याच्यामध्ये 108 ओव्या आहेत. एका विशिष्ट क्रमात स्वामीजींनी त्या संपादित केलेल्या आहेत. साधकाच्या आंतरिक जागृतीपासून ते आत्मदर्शनाच्या अंतिम प्रचितीचा समग्र प्रवास या नित्यपाठात स्वामीजींनी रेखांकित केला आहे. परमपूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठाप्रमाणेच दासबोध नित्यपाठ हा स्वामीजींचा उपदेशच 108 ओव्यांमध्ये आपल्यासाठी उपलब्ध झालेला दिसतो. माझ्या आठवणीप्रमाणे 1980-81 सुमारास स्वामीजींनी या नित्यपाठाची पहिली संपादित आवृत्ती प्रकाशित केली. आज त्याची 12वी आवृत्ती आपण प्रकाशित केली. सुरुवातीच्या आवृत्त्यांच्या प्रस्तावनेत स्वामीजींनी जे लिहिलेलं आहे ते मी 2-4 वाक्य त्यातली वाचून दाखवतो. समग्र दासबोधातील सारभूत 108 ओव्या यात संकलित केलेल्या आहेत. आणखीही उत्तमोत्तम ओव्या या ग्रंथराजामध्ये आहेत याची मला जाणीव आहे. हा नित्यपाठ जर साधक मननपूर्वक वाचतील व तदनुसार वर्तन करतील तर शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती हे समर्थांचे वचन त्याच्या प्रत्ययास आल्याखेरीज राहणार नाही. माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्याच कृपेचं फळ असलेली ही अल्पकृती मोठ्या भक्तीभावाने त्यांच्याच पादपद्मी समर्पण करत आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग पासून भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध पर्यंतचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. स्वामीजींची गुरुभक्ती त्या काळात एका वेगळ्याच पद्धतीने आम्हाला जाणवली. दुकानात जायला लागलो तसे ज्ञानेश्वरी नित्यपाठाची ओळख त्यांनी आम्हा मुलांना करून दिली. त्यांच्याकडे कायम ज्ञानेश्वरी नित्यपाठची प्रत असे आणि ती त्यांच्या खिशात असे. देसाई बंधूंच्या दुकानातून आम्ही सर्वांनी ती पुस्तिका विकत घेतली आणि स्वामीजींचं त्या पुस्तिकेवरचं प्रेम बघून कुणीही न सांगता आमच्यातल्या बहुतेक मुलांनी ती ज्ञानेश्वरी नित्यपाठ कंठस्थ केला. त्यानंतर स्वामीजींनी दासबोध नित्यपाठ प्रकाशित केला. मला असं वाटतं की त्यांना असं दाखवून द्यायचं होतं की ज्ञानेश्वरी नित्यपाठ आणि दासबोध नित्यपाठ ह्या क्रमानेच तुमच्या जीवनात हे सगळं उतरू दे. आपल्या सद्गुरूंची जी कृती आहे ती शेवटपर्यंत स्वामीजी अत्यंत शिरोधार्य मानत होते आणि त्यानंतर मग दासबोध नित्यपाठाचा प्रभाव आमच्यावर पडायला सुरुवात झाली. दासबोध नित्यपाठामध्ये त्याच्याबद्दल थोडक्यात मी आपल्याला सांगेन. आपल्या सर्वांच्याकडे हा ग्रंथ आहे आणि हा आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यावा सुद्धा लागणार आहे, कारण याचा प्रचार आणि प्रसार आपण जेवढा करू तेवढा कमी आहे. दासबोध नित्यपाठात ग्रंथाचं प्रयोजन काय, ग्रंथाचा अधिकारी कोण, या ग्रंथाचा विषय काय आणि या सर्वांचा अन्योन्य संबंध काय, हा जो अनुबंध चतुष्टय म्हणून आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेला आहे, त्या सर्वांची जाणीव ठेवून स्वामीजींनी ओव्या निवडलेल्या दिसतात. साधकाचं ध्येय काय असतं, साधकाच्या संसाराची परिस्थिती कशी असते, वैराग्य येतं म्हणजे कसं, परमार्थाचा जीवनात गौरव कोणता, भगवंताचं प्रेम आणि नामस्मरण यांची खरी महती काय, जीवनात हरिकथेचं स्थान किती वरचं आहे, सद्गुरू साधकाला कसं उद्धरून नेतात, सद्गुरूंचं अनवच्छिन्न लक्षण कुठलं, मी कोण याचा शोध आणि आत्मनिवेदन ही काय स्थिती आहे, परमार्थाची तेजस्विता कशी, महंत कोणाला म्हणायचं, सोहम साधना करण्याचा अचूक विधी तो कसा, आत्मनिवेदनानंतरची विलक्षण अंतरस्थिती प्रकटते तरी कशी, साधूंच्या एकरूपतेचं रहस्य कोणतं. स्वामीजी समर्थांच्या भाषेत आपल्याला जागा करतात, आपल्याला पोटाशी धरतात, आपल्याबरोबर हितगुज साधतात, प्रसंगी कान पिळून साधनेला बसवतात आणि आत्मज्ञानाचं चक्षुर्वयी सत्यम दर्शन घडवतात. अलीकडे अध्यात्म मंगलधाममध्ये दासबोध प्रवचनानंतर आपण दासबोध नित्यपाठाचं पठण सुरू केलं आहे. हा स्वामी मकरंदनाथांचा आपल्यावर मोठाच उपकार झाला. ही 12वी आवृत्ती तयार करताना सौभाग्यवती अनुराधा अनिल कुमार, सौभाग्यवती अमृता भवाळकर आणि सद्भक्त अभिजित धोंडफळे यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि अत्यंत सुबक, मोहक आणि गोड स्वरूपात हा ग्रंथ आपल्यापुढे आला. हा ग्रंथ हातात घेतला की तो उलगडून बघावा असं आपल्याला वाटेलच. याच्या आत समर्थांचं एक अतिशय सुंदर छायाचित्र आहे. त्याच्यानंतर श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ही समर्थांनी रचलेली आणि त्याला जोडून असलेल्या उद्धव गोसावींच्या अशा ज्या प्रार्थना आहेत त्या ह्याच्यामध्ये आहेत. कल्याणकरी देवराया ही समर्थांनी रचलेली आरती आहे. ओव्या घेण्याची, ओव्या छापण्याची पद्धत सुद्धा अतिशय नेमकी आहे, त्यामुळे प्रत्येक ओवी वाचत असताना आपल्याला सोपं पडेल, तसंच त्याचा संदर्भ सुद्धा आपल्याला समजत जाईल. प्रत्येक पानावर कठीण शब्दांचे अर्थ खाली लिहिलेले आहेत. ग्रंथाच्या अखेरीस स्वामीजींनी रचलेलं, स्वामी माधवनाथांनी रचलेलं साधन पाथेय म्हणून काही साधकांसाठी सूचना आहेत, त्यासुद्धा सूचना सगळ्या ह्यामध्ये आपण छापलेल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे स्वामी माधवनाथांचं अल्पचरित्र पण अतिशय नेमकं चरित्र हे देखील आपल्याला ह्या ग्रंथामध्ये वाचायला मिळेल. स्वामीजींची आरती आपण आता थोड्या वेळाने म्हणणारच आहोत, ती सुद्धा याच्यामध्ये आहे. आपल्याला असं वाटेल एवढं सगळं या ग्रंथाबद्दल मी का सांगतो, तर मला असं वाटतं की हे खरंच सोनं स्वामीजींनी आपल्या हातामध्ये दिलं. आपल्याला सोन्याच्या खाणीत जाऊन कण वेचायची गरज नाही, ते सगळे एकत्रित करून स्वामीजींनी आपल्याला दिले. याला मूल्य नाही खरं सांगायचं म्हणजे, याची कशी किंमत करणार, याचं फक्त सेवा मूल्य 10 रुपये आहे, तेवढं कमीत कमी ठेवावं लागतं म्हणून आपण ठेवलेलं आहे. आणि ही याची 12वी आवृत्ती आहे. आपल्याला सर्वांना, आपल्या सर्वांच्याकडे ही पुस्तिका आहेच, पण मला असं वाटतं की ह्या पुस्तिकेचा आपण प्रचंड प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे. मी प्रचारकी थाटाने मुळीच बोलत नाही, परंतु मला असं वाटतं की हे ज्याच्या हातात हा ग्रंथ जाईल त्याच्या जीवनात निश्चित काहीतरी उजेड पडेल, निश्चित काहीतरी जागृती होईल, कुठेतरी आपल्या जीवनाकडे अंतर्मुखून बघण्याची एक प्रेरणा त्या व्यक्तीला झाल्याखेरीज राहणार नाही. आणि हा आपण त्याच्यावर केलेला नकळत एक उपकार असेल. आपण जरूर याच्या जास्तीत जास्त प्रती घ्याव्यात. हे साल आहे 2015. 2016 आणि 2017 आपण स्वामीजींचा जन्मशताब्दी समारोह साजरा करणार आहोत, जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा करणार आहोत. माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की याची 13वी आवृत्ती आपल्याला तेव्हा काढायला लागली पाहिजे आणि ती आपण खूप मोठी काढू. ही फक्त 2000 प्रतींची आवृत्ती आहे. आता पुढच्या आवृत्तीची तयारी आपल्याला करायची आहे. मला असं वाटतं की स्वामीजींची वेगवेगळ्या प्रकारांनी आपण प्रार्थना करू शकतो, स्वामीजींना वेगवेगळ्या प्रकारांनी आपण आळवू शकतो, त्यांना आठवू शकतो. आज स्वामीजींना इतक्या गोड प्रकारे सगळ्यांनी आठवलं, खूप माझं अंतःकरण भरून आलं. त्यांच्या अमित स्मृती आपल्या हृदयात कायम वसत राहोत. दासबोध नित्यपाठ आपण जेव्हा हातात घेऊ तेव्हा त्या ओवी ओवीतून स्वामी माधवनाथ आपल्याशी बोलत राहोत. त्या ओवी ओवीतून स्वामी माधवनाथ आपल्यावर प्रेमाचा कटाक्ष टाकत राहोत आणि यातच आपल्या धन्यतेचा मार्ग आपल्याला सापडो अशी मी त्यांच्या चरणांशी प्रार्थना करतो. हरि ओम तत्सत.
प्रकाशन सोहळ्याच्या या कार्यक्रमानंतर आपण सर्वजण आजच्या दिवसाचा ज्या कार्यक्रमाची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजे स्वामी माधवनाथांच्या चिन्मय पादुकांच्या पूजनाची. मंडळाच्या वतीने सद्भक्त शेखर चव्हाण आणि सद्भक्त सौभाग्यवती माधुरी चव्हाण हे पूजन करतील. पूजनाच्या कार्यक्रमाची सूत्र मी आता सद्भक्त डॉक्टर योगिता ओक आणि सद्भक्त सौभाग्यवती अमृता भवाळकर या दोघींकडे सुपूर्त करते.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः। आजच्या या मंगल सोहळ्यातील भावपूर्ण घडी आता येऊन ठेपली आहे। आपल्या सर्वांचे परमप्रिय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या चिन्मय पादुकांचं पूजन आता आपण करणार आहोत। आपल्या सर्वांच्या हृदयात दाटून आलेले भाव या पूजनाने आता प्रकट होतील। आपल्या केंद्राच्या कार्यात सर्व भावाने सर्वतोपरी एकरूप झालेले सद्भक्त श्री शेखर चव्हाण आणि सौभाग्यवती माधुरी चव्हाण हे दोघ आता आपल्या सर्वांच्या वतीनं स्वामीजींच्या पादुकांचं पूजन करतील। आपणही सर्वजण या पूजनाशी अंतःकरणपूर्वक समरस होऊया। या पूजेचे मंत्र सुद्धा मोठे भावपूर्ण आणि प्रेमाने ओथंबलेले आहेत। आपल्या केंद्रात नित्य येणारे ज्येष्ठ साधक आदरणीय शिवरामपंत कुलकर्णी यांच्या प्रतिभेतून हे मंत्र अवतरलेले आहेत। या सद्गुरु स्तवनाच्या बहारदार अशा श्लोकांचं गायन सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई आणि अभिजित हळबे करणार आहेत।
सद्गुरूंचं स्मरण, त्यांना आवाहन, त्यांचं पूजन आणि अखेरीस आपलं समर्पण असं या पूजनाचं स्वरूप असेल। आपण सर्वजण प्रथम स्वस्थ चित्त आणि एकाग्र होऊन स्वामी माधवनाथांचं स्मरण करूया, त्यांना आठवूया। स्वामी माधवनाथांचं तेजस्वी रूप आपल्या सर्वांच्या अंतःकरणात तेवत आहे। स्वामीजी, आपलं लीला चरित्र आम्ही पाहतो तेव्हा असं जाणवतं की शोधित सत्वगुण लाभलेल्या आणि सात्विक वातावरणात वाढलेल्या आपल्याला बालपणापासूनच गीताध्ययनाचा छंद होता। मोठेपणी संसार आणि परमार्थ यांची अजोड सांगड आपण घातली। 40 वर्षांहून अधिक काळ अखंडितपणे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यांच्या प्रवचनांचा आपण साक्षेप केलात। स्वतः साधनेनं समृद्ध होत होत आणि हजारो साधकांना प्रेरित करत स्वामी माधवनाथ या नावानं आपण विख्यात झालात।
बालपणी सुसंस्कृत तथा की हो बहु सात्विक संसारी रत दक्ष साधनि सुधा प्रौढत्विकीयाणिक
स्वनाथ ज्ञानी तुम्ही की कष्टो निनाना परी वर्षे 40 हो आम्हास कथिली गीतानि ज्ञानेश्वरी।
पवित्र स्मरण स्वामीजींचं पवित्र स्मरण आपण सर्वजण हृदयपूर्वक करत आहोत। स्वामीजी, आपण नाथ संप्रदायाचे अध्वर्य झालात। सद्गुरु होऊन आम्हा बोधाचे घास आपण भरवीत होतात आणि अचानक एक दिवस आपल्या सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी देह समर्पित करून आपण अमृतत्वाला पोहोचलात आणि तो दिवसही निवडलात पवित्र अशा गुरुपौर्णिमेचा। साक्षात परब्रह्माचा आविष्कार असणाऱ्या हे सद्गुरुनाथा आपला तिवार जय जयकार असो।
ख्याती सद्गुरुनी स्वामीजी तुम्ही होता आम्हा बोधित गेला देह समर्पुनी गुरुपदी होवोनिया अमृत
होती की गुरुपौर्णी माझी दिनी त्या वैशिष्ट्य हे भावते जय हो जय गुरुनाथ दंडवत ही ब्रह्म तुम्ही सते।
हे गुरुराया, आज का गायक हृदयस्थ होऊन आपण मोठ्या प्रेमानं आमचा सांभाळ करत आहात, पण आम्हीच आपल्या ठाई संपूर्ण शरणागत होऊ शकत नाही, आमचा द्वैत भाव जाता जात नाही, पण आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र आम्ही सर्वजण द्वैतातच आपल्या चिन्मय पादुकांचं पूजन करण्यासाठी अगदी आतुर झालो आहोत।
आज मी ती सतिष्ठुनी रुली आम्हास सांभाळत जातो ना परी द्वैत भाव मुसा कीना आम्ही त्वद्गत
आहे हो गुरु पौर्णिमेची तिथिया की आज चाही दिनी आहो उत्सुक द्वैत भावी पूजण्या त्वत्पादुकायाक्षणी।
हे श्री गुरु, आपण आता सत्वर यावं आणि या पादुकांना धारण करावं। तो आशीर्वादासाठी उंचावलेला वरदहस्त आणि साऱ्या विश्वातली कृपा ज्यात एकवटली आहे असे ते चमकणारे युलेचे डोळे। स्वामीजी, तुमच्या अस्तित्वानं आमची काया रोमांचित होत आहे, अष्ट सात्विक भाव आमच्या ठाई एकवटून येत आहेत आणि कंठ दातून आल्यामुळे आम्ही आता काहीही बोलू शकत नाही।
या हो या गुरु श्री आता धड करी रहा उभे पादुकी हस्ते क्षेपित आशिषियलहरी दृष्टि सवे कौतुकी
ये ती अष्ट ही भाव दाटुनी उरी ना बांध ये घालता झाल्याने रव सद्गदित मुसा
भक्तांनी कळवळून साथ घालावी आणि भगवंतानं येऊ नये हे कदापिही शक्य नाही। आपल्या या प्रेमभरल्या हातीला साथ देत आपल्या परमप्रिय स्वामी माधवनाथांचं आता इथं अवतरण झालेलं आहे। पवित्र मंगलमय शंखनादानं स्वामीजी आम्ही आपलं हृदयापासून स्वागत करतो। आपण आमच्या हृदयात या पावलांच्या रूपानं अधिष्ठित व्हावं अशी आमची मनीषा आहे। आपल्या दिव्य स्पर्शानं
या पादुका खरोखरी चिन्मय झाल्या आहेत. हे सद्गुरुनाथा, पुन्हा पुन्हा जयघोष करत आता आपल्या पूजेला आम्ही प्रारंभ करीत आहोत. हे करुणाघना, आपल्या करुणेचा आता आमच्यावर वर्षाव करावा असं आम्ही आपल्याला विनवीत आहोत.
आधिष्ठित शंखनाद शुभ आहे की ते स्वागत
सहित स्वामीजींच्या कोमल सुकुमार पावलांचं पूजन आपण करूया. या भावपूर्ण पूजाविधीच्या सुरुवातीला या चिन्मय पादुकांचं शुद्धोदकानं प्रक्षालन करण्यात येत आहे. गाईचं दूध, तूप, मध, दही आणि शर्करा या सर्वांचं एकरस मिश्रण म्हणजे पंचामृत. पंचामृत म्हणजे जणू काही शिष्याचे पंचप्राणच. आपल्या प्राणप्रिय प्राणनाथ स्वामीजींच्या चरणांवर आपले पंचप्राण या पंचामृताच्या प्रतीकानं आपण समर्पित करूया. पंचामृतानं आणि नंतर पुन्हा शुद्धोदकानं अवभृत स्नान आता पूर्ण होत आहे. आता चंदन गंधाचं स्वस्तिक स्वामीजींच्या पावलांवर रेखाटण्यात येत आहे. जो देह चंदनासारखा झिजला त्याचे हातही चंदन आणि पायही चंदन. त्याच चंदनी पावलांवर आपण आपल्या प्रेमाचं चंदन रेखाटत आहोत. आपल्या शुद्ध समर्पणाचं प्रतीक असलेल्या अक्षता श्री चरणांवर आपण आता वाहूया. ज्यांच्या जीवनात प्रेमाचा गंध अखंड दरवळत होता त्या स्वामीजींच्या श्री चरणांना आपण अत्तर लावूया.
फुलांच्या गंधकोशामध्ये भरलेला परिमल ज्यांच्या करुणेनं जिवंत राहतो त्यांच्या ठाई ही ओंजळभर फुलं आपण समर्पित करूया. ज्या माऊलीनं आपल्याला ज्ञानाचे घास अत्यंत प्रेमानं भरवले त्या माऊलीला आपण नैवेद्य समर्पण करूया. आणि याच चिन्मय पावलांवर अंतिम शरणागती घडावी म्हणून त्यांचीच प्रार्थना करूया.
स्वामीजी, आपल्या चरणांची पूर्ण शरणागती व्हावी अशी प्रार्थना आहे. आम्ही अहोरात्र सेवेसाठी सज्ज असावं. आमच्या हृदयाला कुठल्याही मोहाचा स्पर्श होऊ नये आणि जर झालाच तर हे दया सिंधो अत्यंत कृपाळूपणानं आपण तो नाहीसा करावा. श्रवण, चिंतन आणि साधना यांची गोडी आम्हास लागावी आणि सरते शेवटी हे कृपानिधे आपल्या चरणांवर अंतिम समर्पण घडावं. यासाठी आम्हाला साधू संतांच्या म्हणजे आपल्याच पावन संगतीत अखंड ठेवावं हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना.
सेवा काही घडू सदा दिसनिशी आम्हा कडूनी गुरु देऊ नका विमोह कसला झाल्यास तोही विरो
लागो गोडी आम्हाची साधनी तथा चिंतावया सुश्रुत लाभो संधि तथा कृपा निधि आम्हा
सत्संगी होण्यारता सत्संगी होण्यारता.
आपल्या आवडत्या स्वामीजींच्या मंगलमय पूजेची आता सांगता झाली. यानंतर स्वामी माधवनाथांची आरती होईल. सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील, आपण त्यांच्या बरोबर म्हणूया.
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई, इने पाई ठेरी तो माथा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळु तो ज्ञान देवी, पाजी सी अमृत ओवी, देशी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख तोडीसी, सोहम स्वरूप खुन, स्वरूप खुन दावीसी आरता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिले अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्त, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाही, भक्ति ने पाही ठेवी तो माथा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ।
आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे। यापुढील निवेदन सद्भक्त गिरीश पाठक करतील।
श्रीराम काही निवेदन आहे। उद्या सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे। परवा म्हणजे 2 ऑगस्ट रविवारी गणेश कला क्रीडा मंच सकाळी 9 ते 11 या वेळात आपण परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ यांचा गुरुपौर्णिमा उत्सव संयुक्तरित्या साजरा करणार आहोत। या कार्यक्रमाचं परगावच्या साधकांच्या सोयीसाठी ऑडिओ ब्रॉडकास्टिंग होणार आहे। तसंच प्रायोगिक तत्वावर या कार्यक्रमाचं व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग देखील होणार आहे। या संदर्भातील सर्व माहिती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। तरी आपल्या ओळखीतील परगावच्या साधकांना आपण व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग संबंधात जरूर माहिती द्यावी। ज्या साधकांचं पूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकांचं गुरुपूजन राहिलेलं आहे त्यांना आता हे गुरुपूजन करता येईल। परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ यांचं गुरुपूजन ज्या साधकांचं राहिलेलं आहे त्यांना 2 ऑगस्टला रविवारी सकाळी 9 ते 11 हा कार्यक्रम झाल्यानंतर गुरुपूजनासाठी येता येईल। ज्यांचं गुरुपूजन राहिलं असेल त्यांना रविवारी मुख्य उत्सवाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपलं गुरुपूजन करता येईल। त्यामुळे आज पूजन स्वामी मकरंदनाथांना सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत। ज्या साधकांचं पूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकांचं पूजन राहिलेलं आहे त्यांनी लाईनीमध्ये उभं राहावं बाकी सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करावेत, तसंच हॉलमध्ये बसलेल्या साधकांनी विठोबा रखुमाई समोरील जो दरवाजा आहे त्याचा बाहेर जाण्यासाठी वापर करावा ही नम्र विनंती निवेदन संपली.